आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करणार. पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या काळातही भारत एक विश्वासार्ह राष्ट्र म्हणून खंबीरपणे उभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशात घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार. आणि एफआयएच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या महिला संघाचं स्थान निश्चित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत. सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,640 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं जमा होणार आहेत असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 4,09,000 कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून हा हप्ता लागू झाल्यानं आतापर्यंतची एकूण रक्कम 4,27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल असंही चौहान यांनी सांगितलं. या भेटीदरम्यान पंतप्रधान आज 47,800 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी देखील करणार आहेत. पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या काळातही भारत जागतिक स्तरावर एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह राष्ट्र म्हणून खंबीरपणे उभा आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एनएक्सटी परिषदेत ते काल बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
21वी सदी का एक कालखंड न भूतो ना भविष्यति जैसा है. एक तरफ युद्ध की विभीषिका है, सप्लाई चेन फिर से तहस नहस हो रही है, संयुक्त राष्ट्र जैसी वैश्विक संस्थाओं की प्राथमिकता पर सवालिया निशान लग रहे हैं और ऐसे कालखंड में हमारा भारत इन विपरीत परिस्थितियों में भी आगे बढ़ रहा है. आज दुनिया इतिहास के जिस महत्वपूर्ण पड़ाव पर खड़ी है, उस पड़ाव पर जिस देश का नाम सबसे ज्यादा चर्चा में है, वो है भारत.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलत असून या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा ताण सामान्य नागरिकांना सहन करावा लागू नये यासाठी सरकार सर्व आवश्यक प्रयत्न करत असून प्रत्येक निर्णय जनतेच्या हिताचा असेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. देशात कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत सुरू असून घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केला आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेल्या उपाययोजनांबाबत पुरी यांनी काल लोकसभेत निवेदन दिलं. घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून घरगुती गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर वितरण होण्यासाठी लागणारा कालावधी पूर्वीप्रमाणेच 2.5 दिवसांचा आहे. देशातील 33 कोटी कुटुंबांना प्रामुख्यानं गरीब आणि वंचित घटकांना अखंडित एलपीजी पुरवठा करण्याला सरकारचं प्राधान्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. हरदीप सिंह पुरी लोकसभेत निवेदन करत असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. रशियाकडून 30 दिवसांसाठी तेल खरेदीची परवानगी अमेरिकेनं भारताला दिल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली. दरम्यान संसदेत आज 2025-26 उत्तरार्धातील पुरवणी अनुदान मागण्यांवरील चर्चा पुढे सुरू राहणार असून त्यावर मतदान होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चर्चेला उत्तर देतील. राज्यसभेत आज ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा होईल. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा यासाठी राज्य शासनानं जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसंच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगानं आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील अशी ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं दिली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून इंधनाचा तुटवडा नसल्याची ग्वाही दिल्ली सरकारनं दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करणं तसंच साठवणूक करणं टाळावं असा सल्ला दिला आहे. इंधन पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होण्याच्या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहनही केलं आहे. काळा बाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेली विशेष पथकं कसून तपासणी करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान पश्चिम आशियातील गंभीर परिस्थिती, या भागातील वाढता तणाव, जीवित आणि मालमत्तेचं झालेलं नुकसान याबाबत चिंता व्यक्त केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षितता, त्याबरोबरच इंधन आणि आवश्यक वस्तूंची अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्याला भारताचं सर्वोच्च प्राधान्य राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे. शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मुत्सद्देगिरीचा अवलंब करत संवाद साधण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियामध्ये मागील काही तासांपासून लष्करी हालचालींचं प्रमाण आणखी तीव्र झालं असून अनेक भागात या काळात हल्ले आणि हवाई प्रतिहल्ल्यांचा जोर वाढला आहे. इस्रायली लष्करानं तेहरानवर केलेल्या हल्ल्यांमध्ये बसीज या निमलष्करी दलाच्या चौक्यांना लक्ष्य केल्याचं म्हटलं आहे. या राजधानीच्या शहरातील वाहतूक रोखण्यासाठी इराणी सुरक्षा दलांनी रस्त्यांमध्ये तयार केलेले अडथळे हटवण्याचा मुख्य उद्देशानं हे हल्ले करण्यात आले. इराणच्या अधिकृत सूत्रांनी मात्र अद्याप यामुळे झालेल्या नुकसानीची खात्रीलायक माहिती दिलेली नाही. जागतिक जहाज वाहतुकीतील महत्वाचा मार्ग असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीच्या आसपासच्या भागातही कमालीचा तणाव आहे. ही सामुद्रधुनी आमचं तणाव निर्माण करण्याचं साधन असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितलं. मात्र थेट इराणी नौदलाशी वाटाघाटी केल्यास काही जहाजांना सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिली जाऊ शकेल असंही बाघेही यांनी नमूद केलं. सौदी अरेबियामधील ऊर्जा सुविधांना लक्ष्य करणारे हवाई हल्ले संरक्षण प्रणालीद्वारे रोखण्यात आले. बहारीनवरही ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे अनेक हल्ले झाल्याचं वृत्त आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मारले गेले असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोस्तबा खामेनेई हे रेव्होल्युशनरी गार्डचं बाहुलं असल्याचं म्हणत सार्वजनिक ठिकाणी ते उपस्थित राहू शकत नाहीत असंही नेत्यानाहू यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. त्यांनी इराणी नागरिकांना संबोधित करत त्यांना स्वातंत्र्याच्या नव्या मार्गावर पोहोचण्याचा क्षण जवळ आला असल्याचं म्हणत शेवटी ते त्यांच्या हातात असल्याचं देखील नमूद केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं 100 दिवसांच्या उलटगणनेचा प्रारंभ म्हणून नवी दिल्लीतील मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेतर्फे आज योग महोत्सव 2026 आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हैदराबाद इथं सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवल्यानंतर भारताच्या महिला हॉकी संघानं आगामी एफआयएच महिला हॉकी विश्वचषक 2026 आपलं स्थान निश्चित केलं आहे. नियमानुसार एफआयएच महिला हॉकी विश्वचषकाच्या 2 पात्रता स्पर्धा होतात. त्यातील एक भारतातील हैदराबाद इथं आणि दुसरी चिलीमधील सॅन्टियागो इथं होते. यामध्ये 7 संघांची निवड करतात जे आगामी विश्वचषकासाठी पात्र ठरतात. उपांत्य फेरीतील भारताचा सामना आज हैदराबादमध्ये इटलीविरुद्ध होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करणार. पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या काळातही भारत एक विश्वासार्ह राष्ट्र म्हणून खंबीरपणे उभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशात घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार आणि एफआयएच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या महिला संघाचं स्थान निश्चित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.